गानों के बाद यहाँ पर आप सभी का वेलकम करता हूँ सुपर हिट्स 93.5 एफएम। बंदे का नाम है अभिनीत। लो जी, आपसे बातें करते करते अभी शो का दूसरा घंटा शुरू हो चुका है। शो के इस दूसरे घंटे में आप सभी का वेलकम है और आज यहाँ पे बातें हो रही है उपवास की। आज उपवास असेल ना तुमचा? मी आज विचारलंय की उपवासाच्या दिवशी खाण्याची चांगली चंगळ असते का? म्हणजे सकाळपासून साबुदाण्याची खिचडी असेल, साबुदाणा वडे असेल, त्यानंतर यु नो तळलेले पदार्थ असतील, मस्त मजा असते नाही? मला फोन आला, ऐकूयात मला कोणी फोन केलाय।
हाय अभिनीत, माधुरी बोलते।
काही माधुरी दीक्षित तो नाही ना?
नाही नाही, माधुरी पल्लेवार हूं मैं।
ओके, बताइए माधुरी, काय उपवासाच्या दिवशी खाण्याची चांगली चंगळ असते ना?
हो, खूप चंगळ असते। माझ्या मिस्टरांना तर रोज साबुदाणा केला तरी कमी पडेल त्यांना,
रोज
जेवण्यापेक्षा।
हो, एवढा आवडतो त्यांना
साबुदाणा।
बरं, खिचडी का?
लाल मिरची मध्ये बनवते मी, त्याच्यामुळे त्यांना खूप आवडतं।
अच्छा, लाल मिरची मध्ये खिचडी
बरोबर दही।
वा 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 वा, आई हाई, क्या बात है।
आणि मुलाला माझ्या साबुदाणा वडा आवडतो म्हणून त्याच्यामुळे ते रात्री ते पण बनवावं लागतं। आणि मला मात्र ते रताळेत उकडून नाही का ते खाते मी जास्त।
सगळ्यांची वेगवेगळी आवड आहे घरामध्ये।
हो, सगळ्यांची। आणि ठेचा दही हे तर बापरे बाप, विचारू नका, कालपासून तयारी असते।
आज काय घरामध्ये काय बनले? आज
मी सकाळी साबुदाणा बनवून पण टाकला, मुलाला शाळेत दिला।
ओके, खिचडी का?
आणि हा, तो घेऊन पण गेला सकाळी।
बर बर,
साबुदाणा।
अच्छा, मग आता दिवसभर काय?
आज पुन्हा दुपारी त्यांना साबुदाणा दुसरा बनवून देणार। मी तर सकाळीच खाऊन घेतला 8 वाजता, आणि आता रताळी तळून खाणार।
मग आता घरामध्ये काय वेफर्स आहेत, खजूर आहेत?
हो, वेफर्स वगैरे, चिप्स, ते तर ऐकू विचारू नका। आणि केळी, दूध हे तर चालूच असतं।
हो, हे तर चालूच असतं, नाही का? ऐकलेत ना, पदार्थांची नावं संपता संपत नाहीयेत। सो आज मी तुम्हाला विचारलं की उपवासाच्या दिवशी तुमच्या घरामध्ये काय खाण्याचा सीन असतो, म्हणजे चांगली चंगळ असते ना? मला फोन करायचा, नांदेड नंबर आहे माझा 9607007935, 9607007935 हा माझा नंबर आहे। तब तक मी आपली गाणं प्ले करणे वाला हूं। कबीर सिंग मूवीचं गाणं तुमच्याकडे येतंय। यार, शाहिद कपूरने क्या परफॉर्मन्स दिया इस मूवी में। सो मेरा ऑल टाइम फेवरेट गाणं आहे, अरिजित सिंग की आवाज, आणि तुमचं पण आवडतं गाणं आहे। कुठलं गाणं आहे ऐका? चाहने लगे हम, आवडतो ना हे गाणं? ऐकवतोय थोड्या वेळात, ओनली ऑन 93.5 रेड एफएम। बंदे के नाम है अभिनीत, बजाते रहो।